गीत गुंजारते जीवनाचे गजल, गीत गुंजारते जीवनाचे गजल, मर्म हृदयातल्या स्पंदनाचे गजल। भावनेला मुख्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे गजल। रसिक मित्रहो,
आदाब।
भावनांची अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज आहे, आणि अभिव्यक्तीचं एक सशक्त माध्यम आहे गजल। गजल म्हणजे एक तत्वज्ञान, एक जीवनशैली। गजलचा दोन ओळींचा शेर म्हणजे जीवनाची एक एक चव, एक एक प्रत्यय। अशी ही गजल आपल्या खास शैली स्वरांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय आहे गजलनवाज भीमराव पांचाळे यांना। भीमरावांच्या गायनात भावनेचा ओलावा घेऊन स्वर शब्दांना भेटतात, शब्दातील आशय बोलका होतो, रसिकांशी संवाद साधला जातो आणि त्यातूनच साकारते एक जखम सुगंधी।
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज। काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली, डोळ्यात वेदनेचा डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज। जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला, जखमा कशा सुगंधी, जखमा 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 कशा सुगंधी झाला तर काळ झाला केलेत वार जाने केलेत वार जाने तो मोगरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा गम प गम गस निस गम प पम गम प नि स गर नि स नि द पम प ग गम प नि स गम प नि स गम प नि माथावरीन भाचे ओझे सदाई लाही दाही दिशा कशाचा कशाचा दाही दिशा कशाचा हा पिंजरा असावा अंदाज रशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा अंदाज